जय महाराष्ट्र, मी आमदार दिलीप अम्मा लांडे बोलतो आहे. महिला सन्मान सोहळा या कार्यक्रमाअंतर्गत मोफत कुकर देऊन आपला सन्मान करण्यात आला, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. आपणास हात जोडून विनंती, येत्या विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाणाचं बटन दाबून आपला व आपल्या परिवाराचा आशीर्वाद मला देण्यात यावा ही नम्र विनंती. लक्षात ठेवा, धनुष्यबाण धनुष्यबाण.